नजर ना लग जाए हमारे सिटी को, ऐसा मैं कहना चाहूंगी, पर उसके लिए हमारी सिटी भी उतनी ज्यादा ब्यूटीफुल होना जरूरी है कि नहीं? वो सिटी ब्यूटीफुल बनाना हमारी जिम्मेदारी भी है, इसलिए आपसे पूछा था कि और क्या क्या कर सकते हैं फर्स्ट रैंक आने के लिए। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैक आपके साथ है। बालाजी ने मला खूप छान एक उपाय सांगितलाय, किंवा ते जनरलीच आपण रोजच्या आयुष्यात सुद्धा फॉलो केलं पाहिजे, असंच त्यांनी एक गोष्ट मला सांगितली।
हा, मी बालाजी बोलतोय।
बोल बालाजी।
तर ते कचऱ्याबद्दल बोलायचं होतं ना, माझं मत हेच आहे की आपण कुठेही कचरा दिसला तर असं त्या दुर्लक्ष न करता त्या कचऱ्याला व्यवस्थित जिथं नेऊन टाकायचं ते नेऊन टाकायचं, आणि इव्हन आपण कुठलं पॉकेट जरी खाल्लं किंवा चिप्स वगैरे ते पण आपण सांभाळून कुठेतरी चांगल्या जागी नेऊन टाकायचं।
एक्झॅक्टली, म्हणजे आपणच कंप्लेन करत असतो की कचरा खूप झालाय आणि रस्त्यावर चालता येता जाता आपणच कचरा टाकतो, असंही बऱ्याचदा होतं ना।
हा, त्यामुळे दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपणच तो कचरा व्यवस्थित जागी नेऊन ठेवला ना तर म्हणजे काहीच नाही होणार।
सुरुवात आपल्या स्वतःपासून झाली पाहिजे।
हा, स्वतःपासून सुरुवात झाली तर देशाची प्रगती होणार याच्यापासून।
नक्की। थँक्यू सो मच बालाजी।
थँक्यू।
बऱ्याचदा असं होत असतं ना की कळतंय पण वळत नाही, तसंच होतं आपल्या बाबतीतही बऱ्याच वेळा। तुम्हीच सांगा मला की काय काय केलं पाहिजे आपण पहिला नंबर मिळवण्यासाठी। आता या सरांनी सुद्धा आपल्याला बरीचशी छान माहिती सांगितली आणि लातूरनी काय काय केलं पहिला नंबर पटकवण्यासाठी स्वच्छता सर्वेक्षणामध्ये, तर आपण काय काय करू शकतो आपल्या शहराला सुद्धा पहिला नंबर देण्यासाठी, सांगा मला। पटकन कॉल करा 9607007935 वर 9607007935 माझा नंबर आहे, लवकर डायल करायचा आहे। स्टे ट्यून टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बस जाते रहो।